आकाशवाणी मुंबई मन की बात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली। आपल्या शेतकरी बंधू भगिनींना खरीपाच्या पेरणीसाठी याची नक्कीच मदत होईल। मनाला आनंद वाटावा अशी आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि आनंदही झाला। कडधान्य आणि तेलबियांचा आपल्या देशात नेहमीच तुटवडा राहिला आहे। गरीब माणसाला कडधान्य लागतात, जेवणात भाजीतही थोडं तेल लागतं। यावर्षी जे धान्य हाती आलं आहे त्यात कडधान्य उत्पादनात 50% आणि तेलबियांच्या उत्पादनात जवळजवळ 33% वाढ झाली याचा मला आनंद झाला। यासाठी माझ्या शेतकरी बंधू भगिनींचं मी अभिनंदन करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो 26 जुलै ही तारीख आपल्या देशाच्या इतिहासात नोंदली गेली आहे विजय दिवस म्हणून। या देशाच्या जमिनीशी जे नातं शेतकऱ्यांचं आहे तेच सैनिकांचंही आहे। कारगिल युद्धात आमचा एक एक जवान 100 शत्रू सैनिकांवर तुटून पडला। शत्रूची कट कारस्थानं उधळून लावताना आपल्या शूर सैनिकांनी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही। त्या सर्व सैनिकांना मी वंदन करतो। कारगिलचं युद्ध हे केवळ सीमेवर लढलं गेलेलं युद्ध नव्हतं। भारतातल्या प्रत्येक शहराचा प्रत्येक गावाचा त्यात सहभाग होता। ज्यांचा तरुण मुलगा भाऊ कारगिलमध्ये शत्रूशी लढत होता त्या मातांसाठी बहिणींसाठी ही लढाई झाली। लग्नासाठी हातावर काढलेली मेंदी अजून वाळलीही नव्हती अशा तरुणींनी हे युद्ध केलं। आपल्या धाडसी तरुण मुलाकडे पाहून ज्यांना पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटलं अशा वडिलांनी ही लढाई केली। आपल्या वडिलांचं बोट धरून ज्यांना अजून चालणंही शिकलं नव्हतं अशा बालकांनी ही लढाई केली। आणि या सर्वांच्या बलिदानामुळेच आज भारत जगासमोर ताठ मानेनं बोलू शकतो। म्हणूनच आजच्या या कारगिल विजयदिनी मी या सर्व सेनानींना प्रणाम करतो। माझ्यासाठी 26 जुलै या तारखेचं आणखीही एक वेगळं महत्त्व आहे। 2014 आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच 26 जुलैच्या दिवशी MyGOV मोहिमेची आम्ही सुरुवात केली। प्रत्येक नागरिकाला विकासकामात जोडण्यासाठी लोकशाहीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे संकेतस्थळ ही वेबसाईट आम्ही सुरू केली। आणि आज 1 वर्षानंतर मला हे सांगायला आनंद होतो की जवळजवळ 2 कोटी नागरिकांनी MyGOV या संकेतस्थळाला भेट दिली। सुमारे 5.5 लाख नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आणि विशेष म्हणजे 50,000 अधिक नागरिकांनी PMO ॲप्लिकेशन्सवर सूचना नोंदवल्या। त्यासाठी त्यांनी वेळ काढला, हे काम महत्त्वाचं मानलं, मनापासून काही गोष्टी सुचवल्या याचा मला विशेष आनंद होतो। किती महत्त्वाचे मुद्दे या नागरिकांनी मांडले। कानपूरच्या अखिलेश वाजपेयी यांनी सुचवलं की अपंग व्यक्तींसाठी रेल्वेच्या IRCTC वेबसाईटच्या माध्यमातून वेगळी तिकीटं का दिली जाऊ नयेत? अशा व्यक्तींना रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी त्रास होतो, हे योग्य आहे का? तसं पाहिलं तर ही गोष्ट वरवर छोटी दिसते, पण सरकारच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती, यावर कोणी विचारच केला नव्हता। पण अखिलेश यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सरकारनं गांभीर्यानं विचार केला आणि आज आपल्या अपंग बंधू भगिनींसाठी तिकीट आरक्षणासाठी वेगळी व्यवस्था अंमलात आली आहे। हल्ली नवीन लोगो तयार होतात, टॅगलाईन तयार होतात, कार्यक्रम धोरण यांची आखणी होते। MyGOV खूप सकारात्मक सूचना येतात। शासन व्यवस्थेत नवे वारे वाहत आहेत याचा अनुभव येतो आहे। एका नव्या चेतनेची जाणीव होते आहे। येत्या 15 ऑगस्ट रोजी माझ्या भाषणात मी कोणते मुद्दे मांडावेत यासाठी MyGOV सूचना यायला सुरुवात झाली आहे। चेन्नईहून सुमित्रा राघवचारी यांनी बऱ्याच गोष्टी सुचवल्या आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ यावर बोला, निर्मल गंगा स्वच्छ भारत यावर बोला। यातून माझ्या मनात एक विचार आला, या 15 ऑगस्ट रोजी माझ्या भाषणात काय असावं हे तुम्ही मला सुचवाल? MyGOV या वेबसाईटवर सुचवा, आकाशवाणीकडे पत्र पाठवा, पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवा। असं पहा, 15 ऑगस्टच्या माझ्या भाषणात काय असावं यासाठी देशातल्या नागरिकांनी मुद्दे सुचवावेत हा एक चांगला विचार आहे असं मी मानतो। तुम्ही नक्कीच चांगल्या सूचना कराल असा मला विश्वास आहे। एका गोष्टीची मला काळजी वाटते ती तुमच्यापर्यंत पोचवतो. मला काही कोणाला उपदेश करायचा नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून पळवाट काढण्याचाही माझा उद्देश नाही. नुकतंच 2 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एका अपघाताचं दृश्य मी पाहिलं. अपघातानंतर तो स्कूटर चालक सुमारे 10 मिनिटं जखमी अवस्थेत विव्हळत होता. त्याला काहीच मदत मिळाली नाही. मलाही अनेक जण सुचवतात की रस्ता सुरक्षा, वाहतूक सुरक्षा यावर तुम्ही बोला, नागरिकांना जागरूक करा. बेंगलुरूच्या होशाकोटे अक्षय, पुण्याच्या अमेय जोशी, कर्नाटकातल्या मुरबिद्रीच्या प्रसन्ना काकुंजे यांनी आणि आणखी बऱ्याच जणांनी याच मुद्द्यावर त्यांना वाटणारी चिंता व्यक्त केली आहे. आणि या सगळ्यांना वाटणारी काळजी रास्त आहे, योग्य आहे. रस्ता अपघातात जीव गमावणाऱ्यांची आकडेवारी पाहिली तर काळीज हेलावतं. रस्ता अपघातात प्रत्येक 4 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतोय. आणि यात चिंता वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे या मृत्यू पावणाऱ्यांमध्ये 1/3 व्यक्ती या 15 ते 25 या वयोगटातल्या असतात. मृत्यूचा हा आघात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो. याबद्दल शासनानं जे काम करायला हवं ते केलंच पाहिजे. पण पालकांना मी एक विनंती करतो, आपल्या मुलांना, मग ते दुचाकी चालवत असोत की चारचाकी, सुरक्षा, खबरदारी ह्या सगळ्याची शिकवण या मुलांना घरातूनच मिळेल, कुटुंबाकडून मिळेल, ह्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. बाबा लवकर घरी या, असं ऑटो रिक्षामागे लिहिलेलं आपण बघतो. ते वाचल्यावर थेट मनाला, हृदयाला जाऊन भिडतं. यासाठी मी हे सांगतो आहे. याबाबतीत सरकारनं बरीच नवी धोरणं आखली आहेत, पुढाकार घेतला आहे. रस्ता सुरक्षेबद्दल नागरिकांना प्रशिक्षित करणं, रस्ते आखणीचं तंत्र असो किंवा अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्याचा मुद्दा असो, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वाहतूक आणि सुरक्षा विधेयक आम्ही मांडणार आहोत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरण आणि रस्ता सुरक्षा कृती आराखडा यांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं येत्या दिवसात उचलण्याचा आमचा विचार आहे. आणखी एक योजना आम्ही आणतोय, नंतर त्याचा विस्तार होईल. ही योजना म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंट. गुडगाव, जयपूर, बडोदा इथपासून ते अगदी मुंबई, रांची, रणगाव, मोंडिया इथल्या महामार्गांसाठी ही कॅशलेस ट्रीटमेंट. याचा अर्थ असा की अपघातात जखमी झालेल्यांना अपघातानंतरच्या 50 तासांमध्ये तत्काळ वैद्यकीय मदत कशी मिळेल याकडे तातडीनं लक्ष देणं, जवळ पैसे आहेत की नाहीत, बिल कोण भरेल, ही सर्व काळजी बाजूला सारून अपघातग्रस्तांना उपचार मिळणं याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. अपघाताची माहिती देण्यासाठी 1033 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक, संपूर्ण देशभरात रुग्णवाहिकेची सोय, या सगळ्या गोष्टी यात असतील. पण हे सगळं अपघात झाल्यानंतर. मुळात अपघात घडणारच नाही याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण एक एक जीव, प्रत्येकाचं जीवन हे अधिक महत्त्वाचं आहे. कधीकधी मी सांगतो की कर्मचाऱ्यानं कर्मयोगी व्हावं. गेल्या काही दिवसात काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या, त्याबद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटलं. कधीकधी होतं असं की नोकरी करता करता व्यक्ती थकून जाते, आणि अगदी फार थोड्या दिवसांचा प्रश्न असेल तर पगार मिळतोय ना, मग करू काम, अशी भावना असते. पण नुकतीच मला रेल्वेतल्या एका कर्मचाऱ्याबद्दल माहिती मिळाली. नागपूर विभागात विजय बिस्वाल या नावाचे एक तिकीट तपासनीस आहेत. चित्र काढणं हा त्यांचा छंद. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना चित्र काढता आली असती, पण बिस्वाल यांनी रेल्वेलाच आपलं आराध्य मानलं आणि रेल्वेशी संबंधित गोष्टींची चित्रं काढली. यामुळे होतं काय, त्यांना आनंद तर मिळतोच, शिवाय काम करण्याची आवड निर्माण होते. बिस्वाल यांचं उदाहरण पाहून मला आनंद झाला. आपण हाती घेतलेल्या कामात चैतन्य कसं आणायचं, आपली आवड, कला, क्षमता यांचा आपल्या कामाशी कसा मेळ घालायचा, हे विजय बिस्वाल यांनी दाखवलंय. त्यांच्या चित्रांबद्दल आता बोललं जाईल अशी शक्यता आहे. आणखी एका गोष्टीची माहिती मला मिळाली. मध्य प्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पूर्ण गटानं, संघानं सुरू केलेलं एक वेगळं काम, वेगळी मोहीम माझ्या मनाला स्पर्शून गेली. त्यांचं हे काम मला आवडलं. या अधिकाऱ्यांनी सुरू केली मोहीम ऑपरेशन मलयुद्ध. हे ऐकताना आपल्याला वाटेल की काहीतरी वेगळी गोष्ट आहे, पण स्वच्छ भारत अभियानाला एक नवं वळण त्यांनी दिलंय ही त्यातली खरी महत्वाची बाब आहे. ब्रदर नंबर वन या नावाची मोहीम या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात राबवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं जो भाऊ आपल्या बहिणीला शौचालय बांधून देईल तो सर्वोत्तम भाऊ अशी ती मोहीम आहे. अधिकाधिक नागरिकांना प्रेरित करून ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या अधिकाऱ्यांच्या गटानं केलाय. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही माता भगिनींना शौचासाठी उघड्यावर जायला लागू नये हा त्यातला मूळ उद्देश. रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधून हे काम ते करत आहेत. पहा, रक्षाबंधन या संज्ञेचा अर्थ कसा बदलला ते. हरदा जिल्ह्यातल्या या सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नुकतीच एक बातमी मी ऐकली. कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मनाला सुखावून जातात म्हणून तुमच्यापर्यंत ते पोचवतोय. छत्तीसगडच्या राजनांद गावजवळ केशला या नावाचं एक खेडं आहे. या गावातल्या लोकांनी प्रयत्नपूर्वक मोहीम राबवून शौचालयं बांधली. आता या गावातील कुणीही व्यक्ती शौचविधीसाठी उघड्यावर जात नाही आणि जेव्हा शौचालयं बांधण्याचं काम पूर्ण झालं तेव्हा एखादा सण साजरा करावा तसा केशला गावानं आनंदोत्सव साजरा केला. समाज जीवनातील मूल्यांमध्ये कसा बदल होतोय, लोकांची मानसिकता कशी बदलते आहे आणि देशाचे नागरिक देशाला प्रगतीपथावर कसे नेत आहेत याची ही उत्तम उदाहरणं माझ्यासमोर येत आहेत. गुवाहाटीहून भावेश डेका यांनी लिहिलंय. पूर्वोत्तर प्रांताशी निगडीत प्रश्नांबद्दल त्यांनी लिहिलंय. तसं पाहिलं तर पूर्वोत्तर प्रांतातले लोक सक्रिय असतात, ते अनेक गोष्टींबद्दल लिहितात, चांगली गोष्ट आहे ही. आज एक आनंदाची बातमी या भागातल्या नागरिकांना मी देणार आहे. पूर्वोत्तर प्रांतासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात एका वेगळ्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती, डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन, डोनर असं त्याचं नाव. या डोनर मंत्रालयाबाबत एक महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलाय. या भागाचा विकास करायचा असेल तर दिल्लीत बसून कसा होणार, म्हणून सर्वांनी मिळून ठरवलं की भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी पूर्वोत्तर प्रांतात जायचं. नागालँड असो, मणिपूर असो, अरुणाचल असो, त्रिपुरा असो, आसाम किंवा सिक्कीम असो, हे अधिकारी तिथे जातील आणि 7 दिवस तिथेच राहतील. जिल्हा मुख्यालयांमध्ये जातील, गावागावात जातील, तिथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलतील, लोकप्रतिनिधी नागरिक यांच्याशी अधिकारी बोलतील, त्यांच्या अडचणी जाणून घेतील. या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून जे करणं शक्य आहे ते करतील. या प्रयत्नांचे चांगले परिणाम नजीकच्या काळात दिसतील आणि जे अधिकारी तिथे जाऊन येतील त्यांनाही जाणवेल की अशा सुंदर प्रदेशासाठी, चांगल्या लोकांसाठी विकास प्रक्रिया राबवलीच पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्याच पाहिजेत. हा निश्चय करून हे अधिकारी दिल्लीत परततील तेव्हा पूर्वोत्तर प्रांताच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं त्यांच्यासाठी सोपं होईल. एक चांगला प्रयत्न, दिल्लीहून दूर पूर्वेकडे जाण्याचा प्रयत्न, संकल्प, ॲक्ट ईस्ट पॉलिसी असं मी जे म्हणतो ना ते हेच. माझ्या प्रिय देशवासियांनो, मंगळ मोहिमेचं यश ही आपल्या सर्वांना अभिमान आणि आनंद वाटावा अशी गोष्ट. नुकतंच भारतानं PSLV-28 इंग्लंडचे 5 उपग्रह आकाशात सोडले. भारतानं आजवर अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमध्ये हे सर्वाधिक वजनाचे उपग्रह होते. ही बातमी आपल्याला कळते पण तिच्याकडे आपलं लक्ष जात नाही, पण आपल्यासाठी ही एक मोठी ध्येयप्राप्ती आहे. पण कधी कधी माझ्या मनात असाही विचार येतो की आजच्या तरुणांना आपण विचारलं की भविष्यात काय व्हायचंय असं त्यांनी ठरवलंय तर 100 एखाद दुसरा विद्यार्थीच म्हणेल की त्याला वैज्ञानिक व्हायचंय. विज्ञानाविषयी वाटणारी अनास्था ही निश्चितच काळजीत टाकणारी आहे, चिंता वाटावी अशीच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे विकास प्रक्रियेचा गाभा. नव्या पिढीनं वैज्ञानिक होण्याची स्वप्न पाहावी, संशोधनात रस घ्यावा, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं, त्यांच्या क्षमतेचा वापर होणं ही याची मोठी गरज आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ कलाम यांनी आरंभ केलेलं राष्ट्रीय आविष्कार अभियान भारत सरकारनं आणलं आहे. ज्या मुलांना वैज्ञानिक होण्याची इच्छा आहे त्या मुलांना IIT, NIT केंद्रीय आणि राज्य पातळीवरील विद्यापीठांमधून मार्गदर्शन या अभियानाअंतर्गत मिळेल, प्रोत्साहन दिलं जाईल, त्याकडे लक्ष दिलं जाईल. शासनामधल्या IAS अधिकाऱ्यांनी आठवड्यात 2-4 तास जवळच्या एखाद्या शाळेत महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असं मी या अधिकाऱ्यांना नेहमी सांगतो. त्यांचा अनुभव शक्ती नव्या पिढीला उपयोगी पडेल. एक महत्वाकांक्षी उपक्रम आम्ही सुरू करायचं ठरवलंय. या देशातल्या प्रत्येक गावात 24 तास वीज मिळायला हवी की नको, हे काम कठीण आहे पण करायचं आहे. आम्ही याची सुरुवात केली आहे. येत्या काही वर्षात सगळ्या गावांमध्ये 24 तास वीज उपलब्ध असेल. परीक्षेच्या काळात वीज नाही म्हणून मुलांच्या अभ्यासात खंड पडायला नको. गावात एखादा लहान मोठा व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल तर तिथे वीज असेल. काही ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी आजही दुसऱ्या गावात जावं लागतं. जे फायदे शहरवासियांना मिळतात ते गावातल्या लोकांना मिळायला हवेत, गरिबाच्या घरापर्यंत पोचायला हवेत. आणि म्हणूनच आम्ही सुरू केला आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती कार्यक्रम. आपला देश विशाल आहे, त्यात लाखो खेडी आहेत, त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे, दुर्गम भागात पोचायचं आहे, घराघरापर्यंत पोचायचं आहे. हे कठीण आहे हे मला माहिती आहे, तरीही त्या गरिबांसाठी हे करायचं आहे. आम्ही हे करू, त्याची सुरुवात केली आहे, हे नक्की करू. आज मन की बातमधून वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी बोलावं असं मला वाटलं. तसं पाहायला गेलं तर आपल्या देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक सण उत्सव साजरे होतात. आपण सर्वांना त्यासाठी माझ्या शुभेच्छा. 15 ऑगस्टसाठी आपल्या सूचना, नवीन कल्पना अवश्य पाठवा, मला त्या निश्चितच उपयोगी पडतील. अनेक अनेक धन्यवाद. मन की बात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.